Abuşendik saatinde girdim. Abuşendik saatine kapanı tarafından bir World Cup finalmध्ये आपल्या देशाची कृपाळूपणे ऐकत अशा परीक्षेला आपण खरंच इथं जमलेले सगळे उत्तीर्ण होणार आहोत. मला आठवतं की विजन बोर्ड आणि नटेंद्र यांची मॅच अतिशय रंगा चाललेली असताना त्या वयामध्ये केंद्रात येणं किती जड असायचं आणि त्यांची शिक तेव्हा होते तेव्हा तीस वर्षापर्यंत सगळ्यांच अभिनंदन करतो. स्वरूपानंदांच्या स्वरूप पत्र म्हणजे शकलं 45 क्रमांकाचं पत्र आपण अनेक वेळेला घेतलेलं आहे. ते पत्र अनुषंगिक साधन प्रत्येकी संध्या समयाला प्रार्थनेची होता वेळा नित्य मेने पाचारून तुम्हाला समीप आपल्या बैठकीतो ज्ञानदेव निवृत्तीदास तुकाराम रामदास रामकृष्ण परमहंस सद्भावे पर्यासे विवेकानंद रामतीर्थ गौरांग प्रभू एकनाथ सर्वही दिसती आसनिष्ठ शांत आणि प्रियजन सकलास प्रेम पाचारीन सहजासनी बैठवेन सद्गुरु स्मरण करीत या ज्या उभ्या आहेत या उभ्यांचा प्रथम अभ्यास केला. भावना करून कशा प्रकारे संध्याकाळची वेळ आहे प्रार्थनेची वेळ झालेलीच आहे. स्वरूपानंद घटातील नित्य नियमाने तुम्हाला पाचार बोलावून घेत ज्यांना पत्र लिहिलेलं आहे त्यांना उद्देशून स्वरूपानंद म्हणतात आणि समीप आपल्या बैठकीतो स्वरूपानंद त्या व्यक्तीला म्हणतायत की मी नित्य नियमाने तुम्हाला बोलवतो आणि माझ्या समीप बसून ती भावना किती चांगली. स्वरूपानंद आपल्याला म्हणतात की मी नित्य नियमाने तुम्हाला बोलवतो आणि त्यांच्या समीप बसून आपल्याला कशी भावना करायची आणि ती कोणाकोणाला बोलवतो त्याची यादी त्यांनी दिलेली आहे. याशिवाय तुमच्यासारखे आणखी प्रिय सुहृद आहेत त्यांनाही मी प्रेमाने पाचारून घेतो बोलावतो त्यांनाही सहजासनामध्ये बसायला सांगतो आणि या सर्वांबरोबर मी सद्गुरू स्मरते விஷயானுக்காக பொருள்படு நிறைய அனுப்பி பிரதமோடு மாற்றி அறிவிப்பதே விஜயானது आणि सहज सोहम भजन चाललेलं आहे तो परमात्मा मी अशा प्रकारचं भजन इच्छा अशी आहे की मनाचे मनपण जावे चित्त चैतन्य समरस व्हावे सदा कार्य विश्व आढळे वाटे मजे सगळे ध्यान करी मन पवनाचा धरेली हात प्रवेश करीता गगन आहे आत्मा आपले आत्मा सर्व जप येई प्रतीत आत्मा ते आम्ही सौधन भजन मन आणि पवन यांचा हात धरून दीर्घ श्वसन थोडा वेळ करून गगनामध्ये म्हणजे या भजनाचे प्रवेश करणे आणि त्या ठिकाणी आत्म्याची सर्व गत अशा आत्म्याची प्रसिद्धी घेऊन सोहम म्हणजे आत्मा तो मी शुद्ध बुद्ध नित्य स्वामी अलिप्त न जगसे रूप नामी बांधला रोमरोमी भाव अंसा गगन लंघून या जावे अखंड आत्मरूपी राहावे विश्व आधवे विसरावे स्वयेची व्हावे विश्वरूप ऐसा नाथ पंथीचा संकेत बाबीची सद्गुरू कृपावंत मस्तकी ठेवणी वरद हस्त अभय ज्योती मध्ये लागली हे मोठ पत्र आहे पण या पत्रातल्या एवढी जे ओव्या आहेत तेवढ्या ओव्यांवर तेवढ्या चरणांवर आपण प्रार्थना करणार आहोत प्रसन्न मन गगन शिरता गगन रूप होते सर्वथा त्या गगनाचाही द्रष्टा मी तेथे झालेला उन्मनावस्था अनुभवाये सोहम म्हणजे आत्मा तो मी शुद्ध बुद्ध नित्य स्वामी अलिप्त न गवते रूप नामी बाणाला रेंगरेंगी आपण सर्वजण डोळे मिटून असणार आहोत स्वरूपानंद म्हणतात की प्रत्येकही श्रद्धा समजली प्रार्थनेची होता वेगळा नित्य मेंदे पाचारे निसंधान समीप आपेदना करीत थोडा संभार घेऊन आपण पाहू संध्याकाळची वेळ स्वरूपानंदांची प्रार्थनेची नित्याची वेळ नित्य मनाने नेहमीच अर्थ स्वरूपानंदांनी आपल्याला मनोमन बोलवलं आपण ही त्यांच्या कमी बोलून पाऊसमध्ये स्वरूपानंदांची कमी भारत Sí. corazón, pero yo soy de Dios. Su mejor ministro ha sido Dios. Había que también quizás. Pero yo soy de Dios. Gracias. Thank you.
Sí.
volaba siempre sobre ellas. Para más o menos,